प्रसारित करीत आहोत कार्यक्रम मालिका निरामय. यामध्ये ऐकूया पचन संस्था यकृत आणि एंडोस्कोपी तज्ज्ञ डॉक्टर हुसेन बोहरी यांनी दिलेली माहिती. निर्माती गायत्री बस्ते.
नमस्कार नाशिक, मी डॉक्टर हुसेन बोहरी. आज आपण वेगवेगळ्या वयात कुठले कॉमन आजार होऊ शकतात आपल्या पचन संस्थेचे त्याच्याबद्दल थोडक्यात बोलूयात. तर लहान मुलांमध्ये पोट दुखण्याचा जो प्रॉब्लेम आहे तो अतिशय कॉमन प्रॉब्लेम आहे. म्हणजे असं कुणी नसेल की ज्याच्या घरामध्ये लहान मुलाचं पोट दुखत नसेल. आजकाल मी बघितलेलं आहे की पेरेंट्समध्ये अँग्झायटी लेवल मुलांना घेऊन बरीच वाढलेली आहे. म्हणजे लेट इट गो हा असा प्रकार नाहीच आहे. थोडंसं जरी त्या मुलाचं पोट दुखलं तरी पूर्ण घर अगदी अलार्म होऊन जातं. आणि त्याच्यामुळे बऱ्याच वेळेस काय होतं की ओव्हर ट्रीट होऊन जातं किंवा ओव्हर इन्व्हेस्टिगेट होऊन जातं. तर तसं नाही व्हायला पाहिजे. पोट दुखण्याचं जे सगळ्यात कॉमन कारण आहे लहान मुलांमध्ये ते आहे बद्धकोष्ठता, पोट साफ न होणे. त्यामुळे सर्वप्रथम आपण हे बघितलं पाहिजे की ज्याचं पोट दुखतंय त्याचे जनरली संडास होण्याचं फ्रिक्वेन्सी कशी आहे, प्रकार कसा आहे, तो किती वेळ घेतो लॅटरिनमध्ये, कसं करतो, हे अगदी लक्ष देऊन बघितलं पाहिजे. आणि त्याच्यातून आपल्याला आढळून येईल की कदाचित 100 मुलं असे असतात ज्यांचं पोट दुखतंय त्यांच्यात कारण हेच असतं. आणि मग त्याच्यावर अगदी योग्य ते आहार किंवा औषधोपचार आपण जर केलं तर तो प्रॉब्लेम सहज सॉल्व होऊ शकतो. त्याच्यासाठी आपल्याला कुठलीही चाचणी करण्याची गरज नसते. सोनोग्राफी, रक्ताच्या चाचण्या, सी टी स्कॅन आणि असे भरमसाठ चाचण्या ते करण्याची खरंच गरज नसते. बाकी दुसरा ॲलर्जीचा प्रकार लहान मुलांमध्ये जास्त असतो ज्याच्यामुळे पोट दुखतं. पण मग त्याच्यासाठी तुम्ही प्रॉपर कन्सल्ट करून त्यानुसार ती हिस्ट्री जर असेल तर त्याच्यावर आपण उपचार करू शकतो. यंग वयामध्ये जनरली पोटाचा आजार कुठला होतो, यंग म्हणजे कसं आहे की 20 ते 40. सध्या प्रत्येक गोष्टीमध्ये कॉम्पिटिशन वाढलेली आहे, खूप दगदग वाढलेली आहे. आणि हे जे वय आहे 20 ते 40 ह्याच्यात कसं आहे की कधीही खाणे, कसंही खाणे, काहीही खाणे, काम कितीही तास करणे, रात्री जागरण कितीही करणे, तर ही जी लाईफस्टाईल आजकालच्या पिढीमध्ये आपण म्हणजे बेसिकली अवलंबलेली आहे ह्याच्यामुळे ॲसिडिटीचा प्रकार खूप वाढलेला आहे. त्यामुळे ॲसिडिटीचा त्रास वाढणे, पोटामध्ये अल्सर्स होणे, पोटामध्ये जखम होणे, IBS नावाचा एक आजार आहे, इरिटेबल बॉल सिंड्रोम, जो स्ट्रेसमुळे निर्माण होतो, तर त्याच्यामुळं मग पोट नीट साफ झाल्यासारखं न वाटणे, वारंवार संडासला जावं लागणे आणि आपल्याकडे बेसिकली वेळ पण नसतो या सगळ्या गोष्टींसाठी, तर हे बेसिक आजार आहेत. तर हे कसे आपण टाळू शकतो, तर थोडंसं कुठंतरी आपल्याला फक्त एक टाइमटेबल प्रमाणे चाललं पाहिजे किंवा बा हां एक जेवणाची वेळ तुम्ही पाळा. जेवणाचं क्वांटिटी, ओव्हर इटिंग, भरभर जेवणे हे नका करू. एका प्रमाणात जेवा आणि थोडंसं एक 2 घास कमी जेवायची एक सवय ठेवा. वारंवार बाहेरचं खाणे, स्नॅक्स खाणे हे टाळा. वन्स इन अ व्हाईल ऑफकोर्स काही त्याला हरकत नसते. हे यंग एजमधले जे आजार आहेत ते बरेच टाळू शकतात. खूप जास्त स्वतःला स्ट्रेन नका करून घेऊ. तुमचं शरीर काही, तुम्ही सुपर ह्युमन नाही आहेत की तुम्ही स्वतःला कशाही पद्धतीने स्ट्रेन कराल आणि त्याच्यातनं तुम्हाला काही त्रास होणार नाही, हे कायम लक्षात ठेवा. 40 ते 60 ह्या वयोगटात जे आजार असतात तर त्यात एकतर जसं मी मागच्या ह्याच्यात फॅटी लिव्हरबद्दल बोललो होतो ते एक आहे, किंवा मग अल्सरेटिव कोलायटिस हे साधारण वयाच्या 55 वर्षानंतर डेव्हलप होणारा एक आजार आहे. पण जनरली 40 ते 60 हा वय असा आहे की हा बऱ्यापैकी स्टेबलाइज आपण असतो. प्रत्येक ह्याच्यात काही गोष्टीची जाणीव झालेली असते, आपण काळजी घ्यायला लागलेलो असतो, त्यामुळे आपले पचन संस्थेचे आजार ह्या गटात फार कमी होतात. पण तरी पण B12 डिफिशियन्सीज हे आम्हाला ह्या वयोगटात फार कॉमनली आढळतात. तुम्हाला ह्या वयोगटात जर जे पोटाचे नवीन लक्षणं उद्भवलेले असतील तर त्याच्या मागे काहीतरी विशेषच कारण असतं. त्याच्यासाठी मग तुम्ही योग्य तो सल्ला घेतला पाहिजे. साधारण 60 नंतर पोटाचे मोठ्या आतडीचे कॅन्सर्स होण्याची एक शक्यता थोडीशी वाढलेली असते. त्यामुळे 60 नंतर जर आपल्याला काहीतरी नवीन पोटाचे लक्षणं डेव्हलप झालेले असतील आणि त्याच्यामुळे आपल्या शरीरावर काहीतरी पटकन परिणाम होतोय असं जाणवत असेल तर त्या गोष्टीकडे दुर्लक्ष नका करू. पण अजून एक 60 नंतर एक गोष्ट आढळलेली आहे की जे लोक 58 वर्षापर्यंत कंपनीमध्ये कामाला असतात किंवा रेग्युलर, दे आर इन अ बिझी लाईफ आणि त्याच्यानंतर सडनली रिटायरमेंट नंतर अगदी लाईफस्टाईल बदलून जाते आणि त्या चेंज इन लाईफस्टाईलमुळे पण बरेच प्रॉब्लेम्स निर्माण होतात. काही असे सायकोलॉजिकल प्रकार घडतात, थोडेसे डिप्रेशन येऊन जातं, त्याच्यामुळं पण पचन संस्थेचे आजार निर्माण होतात. बद्धकोष्ठता निर्माण होते जर आपण स्वतःला त्यानंतर ॲक्टिव्ह नाही ठेवू शकलो तर. खाण्यापिण्याचे टायमिंग्स वगैरे किंवा प्रमाण ते लवकर मग जेवण पचत पण नाही. तर जर आपण रिटायरमेंट नंतर आपली लाईफस्टाईल थोडीशी ॲक्टिव्ह राहावी ह्याच्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. धन्यवाद.
निरामय या कार्यक्रम मालिकेमध्ये आताच आपण पचन संस्था यकृत आणि एंडोस्कोपी तज्ज्ञ डॉक्टर हुसेन बोहरी यांनी दिलेली माहिती ऐकली. निर्मिती होती गायत्री बस्ते यांची. श्रोते, याबद्दल अधिक माहिती आपणास हवी असल्यास आपण प्रीमियम डायजेस्टिव्ह डिसीज क्लिनिक, मुंबई नाका नाशिक येथे संपर्क साधू शकता. फोन 247-2253. फोन नंबर पुन्हा एकदा 247-2253.